ಅದ ದಸಾವಧಾರಸ್ತವಕ ದಸಸು ಅಪಿ ಅವಧಾರೇಷು ದೇವೋ ಯತ್ರೋಪ ಸಂಶ್ರಯಾತ್ ಸಾಧಯಾಮಾಸ ಕಾರ್ಯಾಣಿ ಸದಾ ತಸ್ಯೈ ಶ್ರಿಯೇ ನಮಃ ದಸಸ್ ಅಪ್ಯವದಾರೇಷು ದೇವೋ ಯತ್ರೋಪ ಸಂಶ್ರಯಾತ್ ಸಾಧಯಾಮಾಸ ಕಾರ್ಯಾಣಿ ಸದಾ ತಸ್ಯೈ ಶ್ರಿಯೇ ನಮಃ ದೇವಿ ತ್ವದಾಲಬ್ಧ ದಯಾರಸೇನ ದೇವೇನ ಮಾಸ್ಯಂ ವಪುರಾಶ್ರುತೇನ ಆಚರ್ಯಂ ಅಷ್ಟಶ್ರುತಿ ಅನಷ್ಟಶ್ರುತಿ ತ್ವಂ ಆಪತ್ಯದ ಪದ್ಮಜನ್ಮಾಂ ಊಯಿಷ್ಟಾಂ ತವ ದೃಷ್ಟಿರ್ಯೇವ ಕಮಲೇ ಬೂದಿಂ ಶಿರಾತ್ ಪ್ರೋಕ್ಷಿತಾಂ ಭೂಯೋಪ್ ಆನಯ ದೀಕ್ಷಣಾತ್ ಇದಿ ಋಣಾಂ ವ್ಯಕ್ತಂ ಗೃಣಾವಾರಿದಿಹಿ ದೇವಸ್ತಾವಗ ದೃಷ್ಟಿರೂಪಂ ಅನಗಂ ಮೀನಾವಧಾರೇ ವಹನ್ ದಾತ್ರೇ ದತ್ ಸದಾ ಶ್ರಿಯಂ ಶ್ರುತಿಮಯೀಂ ದೈತ್ಯಾಪನೀದಾಂ ಪುನಃ ಸಾಹಿ ಶ್ರೀರ್ ಅಮೃತಾ ಸದಾ ಇದಿ ನನೋ ತ್ವನ್ನಾಮ ದೇಯಾಶ್ರಯಃ ತ್ವದ್ದಾಸ್ಯಂ ಭಜದಿ ಶ್ರುತಿ ಸ್ವಯಮಿದಿ ಪ್ರಾಪ್ತಾದರ ಶ್ರೀಧರಃ ತಾಂ ಮಗ್ನಾಂ ಪುನರುತ್ತರಂ ಜಲನಿಧೌ ತಾಪಾರ್ಣವಾತ್ಮುತ್ತರೇ ತ್ವದ್ದಾಸ್ಯೈಕದನಾಂಜನಾನಿಧಿರಮೇ ಧೈರ್ಯಂ ಸರೀಕರ್ತಿನಃ ದೇವೋ ದೇವಿ ದ್ವರಯ ಸೌದಾನವಾನಾಃ ಹಂದಹಂದ ಮಂದರಹಂ ತದೌಯಃ ಧರ್ಮಂ ಕೌರ್ಮಂ ಧಾರಯಂ ತ್ವತ್ಸಹಾಯೋ ಮಾದಸ್ಸೋಯಂ ಮಂದರಹಂ ದಧಾತಿ ಉರಸಿ ಸರಸಿ ಜಾಲಯೇವಹಂ ಸ್ವಾಂ ಶಿರಸಿ ದಿದೀರ್ಚುರಿಲಾಂ ತ್ವದಂ ಸಬೋಧಾಂ ಸ್ವಯಂ ಅಯಂ ಅಚಿರಾ ತದಾಮರಾರಿಹಿ ಸಹರಿರ್ ಉವಾಹ ವರಾಹ ದಿವ್ಯರೂಪಂ ದೈತ್ಯೇನ ಬಲಾತ್ ಪಯೋಧಿ ಜಡರಂ ದೇವಿ ಮಹೀ ಪ್ರಾಭಿತಾಃ ಮಾದಸೆ ತ್ವಸ್ರುಭಾವಮೇವ ಯತ್ ಅಘಾತ್ ಏಕೋದರಸ್ಥಾನತಃ ತಸ್ಮಾತ್ ಏವ ಕೃದಾದರೇಣ ತರಸಾ ದಾಮೋದರೇಣ ಸ್ವಯಂ ದತ್ರೇ ಸೌ ಗುಹನಾ ವರಾಗ ಬಭುಷಾ ದೇವೇನ ದಂಷ್ಟ್ರಾಂಜಲೇ ಪದ್ಮೇ ಚಕ್ರಭೃದೋನ್ ಸಿಂಹವಭುಷ ಪ್ರಹ್ಲಾದ ಸಂಕ್ಲೇಶನ ಕ್ರೂರಾ ಪುಣ್ಯ ಹಿರಣ್ಯ ದೇಹ ದಲನ ವೇಲಾದಿವೇಲೋದಯ ರೋಷಾಗ್ನಿ ಸಮಿದಸ್ತ್ವಯಾ ಪದಭಯೋರಾಸ್ಯೇಹ ಸೋಷ್ಯೋಪಿ ತತ್ಪುತ್ರ್ಯಾ ಶಕ್ತಿರ್ಉತೇದಿ ಕಾರಣಗತ ಪ್ರಾಯೇಣ ಕಾರ್ಯೇಷ್ವಪಿ ಶರಣ್ಯಬೋಧಾಂ ಶ್ರುತಿರಿಂದಿರೇಯಾಂ ಹಿರಣ್ಯವರ್ಣಾಂ ಹರಿಣೀಂ ಅಬಾಣೀತ್ ಸಾ ದಿವ್ಯ ಸಿಂಹಸ್ಯ ಹಿರಣ್ಯಬೇತುಃ ನಿಸ್ಸಂಗಮಂಗೇ ರಮಸೇ ಕದಂ ತ್ವಂ ಅವನಮೇವ ಸದಾ ಕಲಯನ್ ಗಜವ್ಯಸನಭಂಗ ಹೃತ್ ಅದ್ಭುತ ಕೇಸರಿ ಹರಿಣಲಕ್ಷಣ ದೃಷ್ಟಿರಯಂ ತ್ವಯಾಪಿ ಅವಲಯಾಂಬ ಗುಣೇನ ವಸೀಕೃತಃ ಹರ್ ಅಕ್ಷೋಯಂ ಹರಿರಿ ದಿವಸಸ್ತ್ವಸ್ಯ ನಾಭೂದಪೂರ್ವಂ ನ ಪ್ರಕ್ಲಾದೋಪಸಯಕರದಾನೋ ಹಿರಣ್ಯಾಂಗದತ್ವಂ तस्मात् अस्मज्जननि परमं विस्मयं ते विदादुम् नाथो पूर्वं किमिह जगृहे नारसिंहं शरीरम् तत्तातृक्षहिरण्यदाननिरदौ भक्ताभिरक्षाकृतेः सत्कीर्तिं हरितामुके कलजन त्रासावहाम् आश्रितौ किञ्चोदञ्जत् अनेक पापहरण क्रीडोसिता लोकनौ देविस्तौ मिमिदः समानसरितौ दिव्यौ युवां दम्पती वक्षस्तामपि वर्णितानुश्रुतये कृष्णाजिनेनावृणोः देवस्त्वामिति वर्णयन्ति कतिचित् ब्रोमो वयं द्विन्दिरे भव्यं वामनरूपं येत्य भगवान् भाग्यं हरिष्यन् बलेः येनं कर्तुम् अगोचरं सुपपुषां त्वत्वीक्षितानाम् इति वर्णित्वम् अर्णवसुते बहुधापि गूढम् वक्षस्थलेन निहिता वनमालिना चेत् कस्त्रीन् अतास्यदपधानपि याचते स्मै कस्माज्जगत्त्रयतया च विवृत्तिरेषाम् दैत्यादेत्य हि कुप्रदिगृहमहो वृद्ध्या च पुष्णं स्तनम् गोत्रघ्नावरजो मृषा वडुरदपादं च तादुर्दिशन् वामाकारम् अगात् अगावलिहृतो हृत्यम्बते दारणात् दात्रा सञ्जगृहे तदस्य शिवदा सम्पादकं पादकम् वासस्ते क्व वडो गुहास् अशनम् अप्याकाङ्क्षितं ते गणम् मां जानीह अगनाशनादरमये किं ते विवाहे स्पृहा या स्त्री मे दिशगां पदत्रयमिदां लोकत्रयी सा ममेतिः उक्तिर्दिव्यवडो निशम्य तत्पुरस्यम्ब त्वया सिष्मिये श्रीमान्निस्वयि वैशवामनतनो प्रत्यगृहीतां क्रदाः इत्थं दुःखपयोदिजेतव परीहासोक्तिभिर्लज्जितः अंसेनार्पितसन्निधिर्भृगुपदौ पूर्वावतारार्जिताः तामेना पुनरद्वरे स भगवान् नूनं तदा रुद्विजे बाहाकल्पे भृगुकुलपदे वज्रकल्पे कुठारे संग्रामेषु त्रियुगसखिते सन्निधानं भजन्त्याः क्रोधोन्मेषक्षपिदविमद क्षोणिभश्रेणीः लक्षक्रीवोत्तासृगुसृणमसृणं गात्रम् अध्यर्थक्षोणम् विप्राणे स्वतिदिं समित्तरणतो मन्युः प्रबोषक्षमम् लोके शास्त्रविसर्क्षणे नृभकुले ज्याकर्म संस्थाकरे बेजातेन नु दुर्गणार्थगडिनि त्वत्वीक्षणाद्भार्गवेः सामानादिकरण्यम् अर्णवसुते ब्राह्मण्यराजन्यते पञ्चास्यत्वजुषा पुरा भगवदायोऽसौ हिरण्यासुरः पञ्चत्वं कमिदः स एव जननि स्पर्धाभिवृद्धाग्रहः भूत्वा तद्विगुणाननो जितजगत् भूयस्त्वदागोऽग्निना दक्तो हन्दस दुर्मुखास्त्रनिहदो एकाननस्य प्रभोः सप्तास्वान्वयशालिना दशरथ प्राप्तोदयेनापि तेः नेत्रापत्तिविवर्जितेन कमले मुक्तद्विपेन्द्रेण च निःसङ्ख्यास्वकुलो रथायुतयुतो निःसीमभक्तिच्छडः त्वद्रोहात् अगणेयकुञ्चरगणोऽस्तोरणे रावणः रघुवरकृदशङ्गाभङ्गदम्बेन लङ्कामिषबुक् असुषि सत्मा स्वादनैः कृष्णवर्त्मा असुषिरिह भवत्या भावितो देवि सत्या सवकदि सुषि संज्ञां तत्त्वत् अन्यत् अज्ञदाज्ञाः अखण्डं कोदण्डं प्रभुरदलयत् कण्डवरसोः अगृह्णात् रामस्य प्रसभमभिषाकण्डवरसोः अभत्रात् अप्यम्बो निधिमदशग्रीवम् अवदीन् महाचर्याचर्यास्त्वयि कृतधियो श्याम्बशुकराः सङ्कल्पतस्तव समीरसुते हि सीते सीतोपभूवदघनश्चिरं येदमानः मादर्जगद्भ्रमनिवृत्तिकृते विसन्त्यां सीदकुतः स न भवेत् त्वयि देवि साक्षात् नीलाम्बरो हलधरो ननुहन्दभास्वदेः भूपेदनैकरसिकः सुभसालिवृद्धिः श्यामागलाभरद एष विवृत्तमोहोः भोगी बभूव भुवनाम्बदव प्रसादात् श्यामा त्वमम्बदैदश्च तवैव कृष्णो गाङ्गेययोगमुदिता स च रुक्मिणीशः त्वं स्वादु वाक् स च युवा मधुरोदिदश्रीः दाम्पत्यमेतदनुरूपम् अतो मिथो वाम् रामानुषङ्गविहृदौ रसिदाभिलाषम् मादस्त्रिलोचनचिदं भवदी मनोज्ञम् पित्रा समानगुणम् आत्मभुवं प्रसूय पुष्पायुधं कमपि रुक्मिणिलब्धहर्ष गम्भीरगोवाहि कृतार्थक्लिप्तसम्पन्नटीका श्रुतिमञ्जुषूक्तिः गीदेव कृष्णाननसौरभज्ञा तेयासीमादत्सुभयोहबाजा घनमहानवनीदसुदाश्रित व्रजविभक्तिहरा हरिवल्लभे प्रबलभद्र विकासविदायिनी त्वमयसे निजवल्लभतुल्यताम् प्रायोद्यानगरीयसां सुमनसा मायातमच्चेदिनी त्वं काञ्चीमधुरावलग्नशरणि क्षोभात् अवन्दी जगत् सम्भोगैस्त्वदशेष्य देवि जलधेर्वुत्पीचिकासीकरैः स्वैरं द्वारवती पुरे विहरते तृष्णाय कृष्णाय तैः म्लेच्छान् भयानकरवानभिमूर्च्छयित्वा निर्वापयिष्यति कलिं हरिरद्वरं च कल्कीतमांसि परिपास्यदि भूसुरां च पद्मे भवद्वचना पल्लवितानुकम्पक मलिनकलिकाले सैषा का परीक्षय दूषितैः अपगत सदा मोदैरत्रा सुकृत्य यवनैर्वृते समयितु मना साहि ग्लानिं भविष्यति माधवो जलनिधि भुवा वृद्धिं लब्ध्वा त्वया च महावने प्रादर्वादयिवा वदूदकलिको माधर्महारण्यवते कट्कीतापसवत् कृतार्थजन कल्की मुदे देविते अम्ले चां स्वयं आसरिष्य धीमहिम् आन्त्रीय जिह्वामिव स्वामी सुश्रुति मार्गगानिह जनान् कर्ता दशब्दानिव मास्य ज्योतिषि मन्दरक्षणपरे नन्दोच्च दर्भावहे हर्यास्य स्पृशि चारुवर्णिनि कृता शेषादिको वक्रिये येण श्रीमुषिकामपालविभवे कृष्णे कलिध्वंसने देवि त्वद्दयितावतारदशकं ध्यायाम् अपाङ्के तव कृष्णकेशो त्रिकेश जषदनुरधरो मन्दरागं हि दत्ते सौकर्यं दोष्णिरेजे किल मुखहरिता मध्यमाता बलिश्रीः रामाकृत्वं वभुश्री प्रथयति यमुना दर्भहृद्रोमवल्लेः दत्ते जङ्गाभिराम श्रियमिह कलिकृत्पादपद्मं तव श्रीः विदितगुणालङ्करणं विशिष्टरचनाडवीक्षणप्रेक्षम् कविमिव कृतदशरूपकम् अरविन्दगृहेऽभिनन्दयसि मुहुन्दम् विदितगुणालङ्करणं विशिष्टरचनाडवीक्षणप्रेक्षम् कविमिव कृतदशरूपकम् अरविन्दगृहेऽभिनन्दयसि मुहुन्दम् इति श्रीमद्वेङ्कटात्परिविरचि श्रीमल्लक्ष्मीसहस्रे दशावतारस्तवः एकविंशसम्पूर्णः।